93.5 रेड एफएम वर तुम्ही ऐकत आहात श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा।
मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झालं होतं। दोन मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एका लहानशा कुत्र्याच्या पिल्लाला टेरेसवरून खाली फेकण्याचं। त्या व्हिडिओनंतर जनतेत उफाळून आलेल्या संतापामुळे, आक्रोशामुळे त्या दोन मुलांना कॉलेजमधून सस्पेंडही करण्यात आलं। व्हिडिओ पाहणारी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती त्या मुलांच्या वागणुकीने संतापली होती, पण काहीच जण असे होते ज्यांनी तो नजरेआडचा प्रश्न विचारला, त्या पिल्लाचं काय झालं, त्याला कोणीतरी शोधा आणि आधी औषध पाणी करा। त्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांपैकी एक होत्या।
हाय, मै हूँ पद्मिनी स्टंप।
तशा त्या मूळच्या पुण्याच्याच।
आई वॉज बॉर्न एंड ब्रॉट अप इन पुणा।
पद्मिनी जी मूळच्या पुण्याच्या असल्या तरी त्यांचं मराठी भाषेवर प्रभुत्व तितकं नाही।
माय ओनली ड्रॉबॅक इज दिस की मैं मराठी सही नहीं बात कर सकती हूं।
म्हणून त्यांच्याशी आमचा संवाद हिंदीतच झाला।
मेरी बेटी छोटी थी, 3-3.5 साल की थी जब मैं दुबई फर्स्ट चली गई, जब दुबई में कुछ नहीं था।
दुबई मध्ये सुखी आयुष्य जगत असतानाही पुण्याशी नातं त्यांनी घट्ट बांधून ठेवलं, बरं का?
नेव्हर लॉस्ट टच विथ पुणा ऑर माय फ्रेंड्स ओव्हर हियर। As much as possible, I used to wait for an excuse to come down to Pune and spend time because my parents were here.
आणि लग्न सुद्धा अशा घरात झालं जिथे सगळेच animal lovers.
Not only my husband and children, but my husband's family. 60 लोग हैं हम लोग दुबई में. And they themselves are animal lovers. मेरी सास को भी था, वो तो अपने बच्चों से ज्यादा वो कुत्तों को ब्लैंकेट में लपटना और उनको लाड़ कर, बहुत ही प्यार था।
लग्न करून दुबईमध्ये पद्मिनीजींनी चांगला संसार थाटला। 30 वर्ष नवरा, मुलं आणि घर हे सराईतपणे सांभाळलं। 2006 त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्नही ठरलं आणि 2006 आणखी एक घटना घडली।
मेरा लड़का स्टीवन, उसका एक्सीडेंट हुआ, वो 28 का था जब, उस साल उसकी शादी होने वाली थी।
28 त्यांचा मुलगा स्टीवन ऍक्सिडेंट मध्ये वारल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं म्हणणं हे म्हणजे अंडरस्टेटमेंट म्हणावं लागेल, ते दुःखच त्यांना सहन होईना।
मैं यही भगवान से प्रार्थना करती हूँ, जो हमारे ऊपर जो बीती है वो कोई माँ बाप के ऊपर बीते नहीं, कि उनके होते उनका बच्चा छीना जाए। ये जो चीज होती है इट डिस्ट्रॉयज यू कम्प्लीटली, मेंटली फिजिकली। जो अच्छे टाइम होते हैं हम प्रिपेयर करते हैं, शादियाँ बर्थडे पार्टीज ये सब हम प्रिपेयर कर सकते हैं, पर जब ऐसा टाइम आता है वो बस इट स्वाइप्स यू ऑफ योर फीट एंड नॉक्स यू आउट कम्प्लीटली।
जीवंत असताना स्टीवन नेहमीच म्हणायचा की मी मेल्यानंतर मला इथे नको दफन करू, ही माती माझी नाही परकी आहे, मला माझ्या देशात परत घेऊन जा। आणि स्टीवनची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पद्मिनीजी भारतात परतल्या।
उस दिन के बाद में कोई भी जैसे त्योहार भी हो चलो मना लेते हैं क्योंकि जीना है, पर वो बात नहीं होती है, हमेशा एक वैक्यूम रहता है।
दर रात्री त्या देवाला प्रार्थना करत,
क्योंकि मुझे कोई जीने का आई हैड नो विल टू लिव, आई डिडंट वांट टू लिव। All the time यही चलता था, what could have been, what would have been, दिन भी नहीं कटता था, रात तो रह गई बाजू।
आणि अशाच एका रात्री त्यांनी देवाला साकडच घातलं।
मैं दुबई से आई हुई थी छुट्टी के लिए, बच्चों की छुट्टी हो गई थी, उस शाम 11 बज रहे थे रात के और मैं बाहर आई थी। उससे पहले मैं भगवान से ही बात कर रही थी कि भगवान मुझे तो हिम्मत दे जीने की, या मुझे कुछ मकसद दे कि मैं आगे बढ़ूं। कंपाउंड में बाहर निकली और ये छोटा सा बच्चा कुत्ते का खड़ा था और मुझे वो देख रहा था। हमने उसको अंदर लिया, उसको एक घर दिया।
त्या पिल्लाचं नाव त्यांनी ठेवलं मस्ती।
पहले तो स्टार्टिंग में तो मैंने उसको नाम ही नहीं रखा, उसको नाम क्या दूं वो ही मुझे मालूम नहीं था। सब जन मुझे बोलते थे हाय ये मस्ती इतनी करती है, ये मस्ती इतनी करती है, तो उसका नाम ही मैंने मस्ती रख दिया। मैंने बोला आज से इसका नाम मस्ती है।
देवानं खरोखर त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना जगण्याचं बळ पाठवलं मस्तीच्या रूपात।
इन्होंने मुझे मकसद दिया जीने का, मैं तो बहुत थैंकफुल हूँ गॉड को, क्योंकि गॉड के नजर में तो जैसे आजकल लोग बोलते हैं ये ब्रीड का कुत्ता है, ये रास्ते का कुत्ता है, ये गाउटी कुत्ता है, उसके नजर में सब सेम है।
आणि मस्ती पाठोपाठ
मेरी स्मोकी आई, मेरी एशली आई, मेरा लायनल आया, पहले के पूरे जो 11 कुत्ते और पूरे रास्ते पे से।
बघता बघता घर भरून गेलं, त्या बेघर कुत्र्यांना डोक्यावर छत मिळालं आणि पद्मिनीजींना जगण्याची नवी उमेद।
मैंने इनकी मदत नहीं की है, ये लोगों ने मुझे मदत की है, ये लोगों ने मुझे एक मकसद दिया है जीने का।
आणि जेव्हा लोकांना कळालं की ही बाई निस्वार्थपणे कुत्र्यांचा सांभाळ करते तेव्हा
फिर तो इतने सब आने लगे और उनको मैंने देखभाल की, उनको संभाला, उनका मेडिकेशन किया, उनका जैसे वैक्सीनेशंस वगैरह सब कराते हैं उनके, और जो कंडीशन में मैंने उनको उठाया और थोड़े देखभाल के बाद उनका जो कंडीशन बना, कोई मान नहीं सकता है देख के क्या ये कुत्ता है।
पण एका पॉइंट नंतर इतक्या कुत्र्यांना सांभाळणं सोपं नाही हो।
फिर मैं इनके लिए घर देखने लगी, पहले मेरे फ्रेंड्स लेने लगे, फिर वो और किसी को उन्होंने बोला, फिर वो लोग मेरे पास आने लगे और कुत्तों को एक एक करके अच्छे अच्छे घर मिलने लगे।
आजपर्यंत पद्मिनीजींनी मिशन पॉसिबल द्वारे 1600 अधिक कुत्र्यांसाठी घर शोधून दिले आहेत आणि 1600 अडॉप्शन्स नंतर पद्मिनीजींना एकच खंत आहे।
मैंने अपने आंखों से देखा है लोगों ने इतना दान पान करते हैं सब जगह और एक सुकी आदि रोटी नहीं देते हैं कुत्तों को।
पण पद्मिनी स्टंपना एका गोष्टीचा दृढ विश्वास आहे,
भगवान भी है मेरे से ज्यादा उनको ये लोगों की फिकर होती है क्योंकि उन्होंने इनको क्रिएट किया है और मेरे से ज्यादा फिकर वो करते हैं ये जानवरों की।
पद्मिनी स्टंप जींच्या कामात अगदी सुरुवातीपासून एक मदतीचा हात लागला, तो म्हणजे डॉक्टर रवींद्र कसबेकर यांचा,
सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट अँड ही इज अन ओल्ड फ्रेंड ऑफ आज।
त्यांना सुद्धा जनावरांवर अतोनात प्रेम आहे।
इट डज नॉट मॅटर वेदर द डॉग इज अ ब्रीड डॉग ऑर वन दॅट वी हॅव जस्ट पिक्ड अप फ्रॉम द रोड साइड ऑर द कचरा कुंडी ऑर व्हॉट एव्हर।
त्यांच्याही अनेक मित्रांनी पद्मिनी स्टंप कडनं कुत्री दत्तक घेतली आहेत।
अँड वन ऑफ देम इज अ व्हेरी प्रॉमिनंट पर्सनॅलिटी, नाना पाटेकर ने हमारे से कुत्ता लिया।
नाना पाटेकर एके दिवशी पद्मिनी स्टंप कडे आले आणि म्हणाले,
बघ पोरगी, मला गावठी कुत्रा पाहिजे माझ्या सारखा। अँड दॅट वॉज जस्ट टू मच, यु नो, इट वॉज जस्ट टू मच, इट ब्लू मी ऑफ लाइक टोटली। और जब नाना कुत्ता लिया भी हमारे से, उन्होंने पूछा, यू आर श्योर के इसके अंदर कोई भी बाहर का नो ब्रीड? मैंने बोला, नाना बिल्कुल गावटी है तुम्हारे मेरे जैसा।
तसे तर नाना पाटेकर आले होते एक कुत्रा दत्तक घेण्याकरता, पण
उसमें से एक कुत्ता जो मैंने बचाया था वो मैंने कचरे में से उसको उठाया था और उसका मैंने इलाज किया। और जब नाना ने सुना कि ये कुत्ता मैंने कचरे से उठाया है, नाना ने बोला, मला ती ही कुत्रा पाहिजे, कचरा कुंडीचा कुत्रा पाहिजे मला।
आणि त्या दोन कुत्र्यांची नावं त्यांनी ठेवली,
एक का नाम उन्होंने राजा रखा था और एक का नाम रॉबिन रखा था।
पद्मिनी स्टंप यांच्याकडून नाना पाटेकरनेच नाही तर अनेक जणांनी कुत्री दत्तक घेतली आहेत।
और रती अग्रिनी होत्री ने भी एक कुत्ता अडॉप्ट किया है, मेरी ट्रेंडी वहां गई है उनके घर।
आणि ज्या ज्या घरी ही कुत्री जातात त्या त्या घरांची काया पालटच होते।
मेरी एक फ्रेंड थी जिसके बेटे को ही वॉज हैविंग प्रॉब्लम्स, मेडिकल इश्यूज, साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स विच टीनेजर्स फेस इन लाइफ,
टीनेज रिबेलियन।
डॉक्टर ने उसको बोला कि आप एक डॉग रखें, तो बोले आई वॉन्ट टू गिव इट अ ट्राई। एंड टूडे टू दैट डॉग इज विद हर, नाम डेमियन रखा है डॉग का। जो चेंज वो बच्चे में आया यू कैनॉट इमेजिन। फर्स्ट एंड फॉरमोस्ट बिकेम वेरी रिस्पॉन्सिबल, ऑल ही वॉन्टेड टू डू इज स्पेंड टाइम विद डेमियन, कम्प्लीटली ही बिकेम लाइक अ फादर टू डेमियन।
निव्वळ एक कुत्रा दत्तक घेतल्यामुळे तो मुलगा जबाबदारी शिकला।
मैंने इतने मिरेकल्स देखे हैं, जैसे एक औरत मेरे पास डॉग मेरे से उसने एक अडॉप्ट किया है, 13 साल उसको बच्चा नहीं था। मैंने उसको बोला, तू क्यों नहीं एक अडॉप्ट करती है? बोलती है, नहीं मुझे अभी नहीं अडॉप्ट करना है, मैंने इलाज भी करना छोड़ दिया 3-4 साल पहले, अभी तो क्या होगा, आई एम ऑलरेडी 38 ईयर्स ओल्ड, अब तो मेरे से बच्चा नहीं होने वाला, मुझे कुत्ते का ही बच्चा अडॉप्ट करना है। 3 महीने के बाद उसने मुझे कॉल किया जब मैं दुबई में थी, मुझे बोलती है, मैम मुझे आपको गुड न्यूज देना है, मैंने मेरी माँ को नहीं बोला है, अब तक मेरी सास को नहीं बोला है, आई जस्ट फाउंड आउट कि मैं प्रेग्नेंट हूँ।
याहून मोठं प्रमाण पत्र काय बरं असेल, तुम्हीच सांगा।
हाउ डू यू एक्सप्लेन दॅट, इजंट दॅट अ मिरेकल?
पद्मिनी स्टंप कडे येणाऱ्या बेहाल भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आणि त्यांनाही रस्त्यावर कुत्री सापडतच होती। त्या निस्वार्थपणे त्या सगळ्यांच्या सेवेत गुंतल्या, पण त्या सेवेचा व्याप खूपच वाढू लागला होता। घरात येणारा सगळा पैसा आणि डॉक्टर कसबेकरांच्या प्रॅक्टिस मधून येणारा इन्कम सुद्धा अपुरं पडू लागलं।
बिकॉज हम लोग विदाउट संस्था बस करे जा रहे थे काम दिन रात, मतलब समटाइम्स 20 आवर्स अ डे हम लोग करते थे डॉक्टर साहब और मैं। जब टाइम आया और डॉक्टर साहब ने बोला, अब इतना सब प्रेशर है, वी हैव टू स्टार्ट अ संस्था लीगली,
आणि संस्थेचं नाव ठेवलं मिशन पॉसिबल।
ऐसा हुआ कि द फर्स्ट नेम दैट केम टू मी वॉज मिशन पॉसिबल बिकॉज आई वॉन्टेड टू मेक समथिंग दैट वॉज इम्पॉसिबल आई वॉन्टेड टू मेक इट पॉसिबल.
मिशन पॉसिबल का उद्देश्य एकच.
आई यूज टू कम अक्रॉस डिफरेंट केसेस. मैं बोलती थी ओ माई गॉड दिस इज सच एन इम्पॉसिबल केस. विल दिस डॉग सर्वाइव. वन पार्ट ऑफ मी वुड से नो इट इज गोइंग टू सर्वाइव. इट इज गोइंग टू मेक इट एंड दैट डॉग यूज टू मेक इट.
मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे पद्मिनी स्टंप आणि त्यांच्यासोबत डॉक्टर रवी कसबेकर रस्त्यावरच्या बेघर बेहाल जनावरांना त्या दारिद्र्यातून उचलून समर्थ करण्याचं काम करतात. खुद्द पद्मिनी स्टंपच्या मते मिशन पॉसिबलचे मोठे श्रेय हे डॉक्टर रवींद्र कसबेकरांनाच दिले पाहिजे.
डॉक्टर साहब इज द बॅकबोन ऍक्च्युली ऑफ मिशन पॉसिबल. अगर वो नाही होते ते तो दिस मिशन वुड हॅव बिकम इम्पॉसिबल.
आणि डॉक्टर कसबेकर म्हणतात
ओळखे आहेत बिकॉज ऑफ माय प्रोफेशन अँड माय माझा स्वभाव तसा अँड आय एम युटिलायझिंग दॅट माय कॉन्टॅक्ट्स फॉर बेटर पर्पस.
मला विचाराल तर दोघांच्या मेहनतीमुळे आणि तपश्चर्येमुळे मिशन पॉसिबल पॉसिबल होऊ शकलंय. पद्मिनी स्टंपची निस्वार्थ सेवा आणि डॉक्टर कसबेकरांची अखंड साथ.
डॉक्टर कसबेकर इज द होल अँड सोल अँड टुगेदर वी मेक मिशन पॉसिबल पॉसिबल.
पद्मिनी स्टंप यांच्या निस्वार्थ सेवेची आणि मिशन पॉसिबलच्या कामाची माहिती आणि महती जशी जशी पसरत गेली तशी तशी त्यांच्याकडे येणाऱ्या जनावरांची संख्या देखील वाढत गेली. त्यांच्या कामाचं कौतुक सगळेच करत होते. त्यांचे घरचे
60 लोक आहे हम लोग दुबई में एंड दे ऑल टेक प्राइड एंड दे आर सो प्राउड ऑफ व्हाट आई डू. आई हैव द फुल कोऑपरेशन ऑफ माय फैमिली फाइनेंशियली आल्सो. वो लोग मेरी मदद करते हैं. माय हस्बैंड माय डॉटर माय इन-लॉज एंड दे देमसेल्व्स आर एनिमल लवर्स.
त्यांचा मित्र परिवार त्यांचे शेजारी
स्टार्टिंग में तो सबने बहुत कोऑपरेट किया क्योंकि वो लोग देखते थे हम लोग कितनी मेहनत कर रहे हैं और फिर वो लोग ये भी देखते थे कि वी आर ट्राइंग टू डू समथिंग गुड.
एक्चुअली त्यांचे शेजारी सुरुवातीला जरी सपोर्टिव्ह असले
कुत्तों का ऐसा है कि स्पेशली जब बहुत ही मेरे पास ज्यादा थे अगर कोई एक कुत्ता कहां भोकता है एक माइल दूर तो सब के सब कुत्ते भोकने लगते.
तरी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने ते जरा त्रस्त होऊ लागले होते.
देर हॅव बीन इश्यूज विथ द सोसायटीज. दे वुड रिक्वेस्ट मी के आप एक जगह खरीद लो और वाय डोंट यू शिफ्ट दीज डॉग्स ओवर देर. मेरे अगेंस्ट वेल इन द कॉर्पोरेशन ऑल्सो देर हैव बीन इश्यूज. कंप्लेंट किया था कि आप मैडम को बोलें कि यहां से शिफ्ट कराए एंड द कॉर्पोरेशन people were very cooperative. हमको उन्होंने टाइम दिया था शिफ्ट करने के लिए.
कुत्र्यांसाठी नवी जागा शोधा असं सगळेच म्हणत होते. मात्र नवी जागा मिळणार कुठून हा प्रश्न कुठूनही सुटत नव्हता.
एक साल पहले दो कॉर्पोरेशन के लोग आए मेरे वहां. जब वो लोग आए मुझे उन्होंने बोला कि मैडम फिर से आपके अगेंस्ट कंप्लेंट आए हैं. तो मैंने बोला हाँ जी आए होंगे. आई एम श्योर के लोग कंप्लेंट कर रहे हैं क्योंकि कुत्ते तो भोंकते हैं. तो मुझे बोले कि मैडम आप क्यों नहीं एक जगह लेके आप उनके लिए आप एक संस्था बनाए.
नवी जागा शोधावी लागणार हे पद्मिनीजींना सुद्धा माहित होतं. पण नवी जागा एकतर मिळाली पाहिजे आणि दोन परवडली पाहिजे ना. आलेला सगळा पैसा त्या बिचाऱ्या कुत्र्यांची देखभाल करण्यात जात असताना नवीन जागेसाठी पैसे कुठून उभे करायचे हा प्रश्न भेडसावत असताना एक चमत्कार झाला.
एक साल पहले ऑल आई कैन से इज के एक भगवान के रूप में हमारे उधर कोई आए. उनका नाम था अमर सिंह जाधवराव.
अमर सिंह उर्फ अण्णा साहेब जाधवराव आले होते पद्मिनी स्टंप कडून त्यांच्या मुलीसाठी एक कुत्रा दत्तक घेण्यासाठी. आणि नेमकं त्याच दिवशी महानगरपालिकेचे अधिकारी डेमोलिशनसाठी आले होते.
तो मुझे बोले की मॅडम आप क्यों नहीं एक जगह लेके आप एक संस्था बनाए. मैंने उनको बोला जगह तो सस्ती आती नहीं है. ऑलरेडी हम लोग इतना खर्चा कर रहे हैं हमारे पॉकेट में से इनके लिए. तो बोले मॅडम देखो आप कोशिश करो. बट मैं करूं क्या.
तिने मला फोन केला. माझी सर्जरी संपलीच होती. मी इमिजिएटली चेंज ती म्हणले यांच्याशी तुम्ही बोला. ते मी त्यांना बोलत बोलत बाहेर आले.
डॉक्टर रवी कसबेकर त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर घेऊन गेले तेव्हा
ये जेंटलमॅन वहां बैठे थे सुन रहे थे ये सब. तो मुझे इन्होंने बोला की मॅम आप इतना अच्छा काम कर रहे हैं सबजन ने अप्रिशिएट करना चाहिए. तो मैंने बोला अप्रिशिएट करते हैं सबजन पर कुत्ते भोंकते हैं तो इट यू नो दे गेट डिस्टर्ब्ड एंड आई एम अवेयर दैट दे आर गेटिंग डिस्टर्ब्ड बट माय हैंड्स आर टाइड. मैं इसके बारे में क्या करूं. तो मुझे इन्होंने बोला मैं आपको जमीन देता हूं.
सगळ्या दिशेने पछाडले गेले असताना अचानक जेव्हा मार्ग सापडतो जणू काही देवानेच दिशा दाखवली जशी अशा सिच्युएशनचं वर्णन डिव्हाईन इंटरव्हेन्शन म्हणून केलं जातं. अण्णासाहेबांनी वाढवलेला मदतीचा हात हा पद्मिनी स्टंप आणि मिशन पॉसिबल साठी एका प्रकारे डिव्हाईन इंटरव्हेन्शनच म्हणता येईल.
मैंने उनको देखा ऊपर नीचे, जूते देखे पहले, फिर कपड़े देखे, फिर उनको देखा, मींस आई वाज स्क्रूटनाइजिंग हिम. मैंने बोला कौन ऐसे थोड़ी ना दे देता है जमीन, तो आई एम लुकिंग एट हिम. और वो डाउट मेरे उन्होंने देखा और ही वाज स्माइलिंग. तो मुझे बोले कितनी जमीन चाहिए, फिर मैंने उनको देख के मैंने बोला 10 घंटा. ही स्माइल्ड. फिर मैंने सोचा दिल में, मैंने बोला हाय मैंने 10 घंटा बोला, बहुत ज्यादा मैंने बोल दिया. मैंने बोला 5 घंटा भी चलेगा? तो मुझे बोलते मैं तुझे 5 एकड़ जमीन दूंगा.
त्याही पलीकडे जाऊन त्यांनी 3 ऑप्शन ही दिले.
5 एकड़ जमीन में भी ऑप्शंस दिए कि कहाँ ये शेल्टर आपको बनाना है और कहाँ ये लोग खुश रहेंगे तुम्हारे डॉग्स.
खुद अण्णा साहेब म्हणतात
याच्यामध्ये मी काय केलं, माझ्याजवळ जमीन होती म्हणून मी दिली. हो आपण गेल्यानंतर आपली नावं 7-12 कमी होतात. म्हणजे आपण कोण असतो, आपण रखवालदार असतो. जर त्यातल्या काही जमिनीचा अशा मुख्या प्राण्यांकरता उपयोग झाला तर पाहिजेच ना.
आणि मिशन पॉसिबलला सासवडला शिफ्ट करायचं ठरलं. अमरसिंग उर्फ अण्णासाहेब जाधवरावांनी 5 एकर जमीन दिली खरी, पण तिथे बांधकाम करावे लागणार होते आणि बांधकामासाठी पैसे लागतातच. डॉक्टर रवी कसबेकर पुन्हा एकदा उभे राहिले.
मी एक लिस्ट काढली माझ्या मित्रांची, हू कॅन गिव्ह मी मनी विदाउट आस्किंग मी अ क्वेश्चन. 700-800 लोकांची लिस्ट काढली. त्यांना जायला मला 10,000 रुपये पाहिजे. 10,000 × 700 काही जणांना सांगितलं 10,000 पाहिजे, काहींनी 1,00,000 रुपये दिले, काहींनी 10,00,000 रुपये दिले, काहींनी काहींनी दिले, पण माझे 70,00,000 रुपये उभे केले.
आज मिशन पॉसिबल मध्ये साधारण 300 ते 350 कुत्र्यांची काळजी घेतली जाते. आलेली सगळी जनावरं मात्र लगेच सासवडला नाही पाठवली जात.
शेल्टर इज नॉट फुली रेडी. मोस्ट ऑफ द डॉग्स आर शिफ्टेड इन सासवड. जैसे ही कुछ भी इंजर्ड डॉग्स है, एक्सीडेंट केसेस है, या कुछ एट्रोसिटीज, किसी ने कुछ कर दिया विच इज सो सैड, तो हम ऐसे करते हैं उनका जो भी मेडिकेशन है, इलाज है, जो भी कुछ है, इट इज ईजियर यहाँ से हम लोग करते हैं. और जैसे ही वो लोग ठीक होते हैं हम लोग उनको सासवड शिफ्ट कर लेते हैं.
इनफैक्ट पद्मिनी स्टंप यांच्या दिवसाची सुरुवातच अशी होते.
देर इज नेवर अ सिक्वेंस टू माय डे. जैसे ही मेरी आंखी खुलती है सुबह, देर इज समथिंग. कब कब तो ऐसा होता है कि मैं खाली एक कप चाय के ऊपर रहती हूँ, पर कभी कभी केसेस ऐसे आते हैं कि यू कैन नॉट हेल्प इट.
त्यांची ही धडपड, त्यांची ही गडबड पाहून त्यांचा नवरा पीटर म्हणतो,
यू डोंट हॅव टू गो लुकिंग आउट फॉर ट्रबल, ट्रबल कम्स लुकिंग आउट फॉर यू ऍट होम.
आज मिशन पॉसिबल कडून कुत्री दत्तक घेणाऱ्यांची संख्या 1600 वर गेली आहे. महाराष्ट्रभरात अनेक गावांमधल्या लोकांनी त्यांच्या जनावरांना, त्यांच्या कुत्र्यांना दत्तक घेतलंय.
भोर से तो लेके सांगली, सतारा, कोल्हापूर, ऑल दिस फुल राईट अप टिल कर्नाटका हमने कुत्ते दिए अडॉप्शन में, लाइक जुन्नर, मंचर, घोड़ेगाव, ओजार, नासिक, पिंपलगाव, बी. हमने जो महाराष्ट्र देखा है वो कुत्तों के वजह से हमको महाराष्ट्र दिखा है. और नॉट ओनली दैट, हमको जो लोग मिले हैं बहुत ही अच्छे लोग मिले.
पाठीवर हात ठेवून असं कोणीतरी फक्त लढ म्हटल्याने समोरची सगळी संकट किती पटकन नाहीशी होतात. नाही,
जब से मेरा अपना बेटा गया है आई हैव स्टार्टेड रिस्पेक्टिंग दैट स्पिरिट, वेदर इट इज एन एनिमल और अ ह्यूमन डज नॉट मैटर. आई हैव लर्न टू रिस्पेक्ट दैट स्पिरिट इन दैट लिविंग थिंग.
मिशन पॉसिबल या शेल्टर मधून 1600 जनावरं दत्तक घेतली गेली असली तरी प्रत्येक अडॉप्शन मध्ये खुद्द पद्मिनी स्टंप बारकाईने लक्ष घालतात.
मैं ऐसे ही कुत्ते जब अडॉप्ट करते हैं हम लोग दे नहीं देते हैं. हम लोग खुद ले जाते हैं वो कुत्ते उनके घर पे, उनका हम घर चेक करते हैं. आगे वाले का बॉडी लैंग्वेज पढ़ना बहुत जरूरी है. अब तो ऐसा हो गया है मेरे साथ, आई नो कि ये कुत्ता राज करेगा ये घर में, और कुत्ता भी समझ लेता है. जैसे ही लोग आते हैं ना, ये उनको पटा लेगा, मुझे ले जाओ, और वैसे ही होता है.
कभी कभी त्यांच्याकडे कुत्री येतात.
कब कब तो ऐसे होते ब्रीडर डिस्कार्ड्स आ जाते हैं, बोलता है मैडम यहाँ कोई किसी ने ये कुत्ता फेंका है, या वहाँ मैडम एक इंजर्ड कुत्ता है. हम लोग भाग के उसको उठा के लाते हैं. समटाइम्स ऐसे कंडीशन में डॉग आते हैं कि इवन आई फील दैट ओ गॉड प्लीज, आई लिटरली प्रे. आजकल मैं अपने लिए मैं प्रेयर नहीं करती हूँ, मैं डॉग्स एवरी मॉर्निंग आई गेट अप मैं भगवान को यही बोलती हूँ प्लीज कोई मरे नहीं. मैनी टाइम्स द डॉग्स दैट कम टू अस आर गिवन अप, लाइक मे बी कोई इंडिया से बाहर जा रहा है या किसका ट्रांसफर हो रहा है, the dogs come to us. When they come to us, there is no stone unturned. Jo bhi humare se hota hai, taking them, going to the vet, getting everything A to Z, wo dog ke liye ya wo cat ke liye, hum log karte hai.
Tar kadhi kadhi tyanna kutri sapadtat.
We had gone to Alandi for an adoption और वहाँ से हम जब आ रहे थे ये शंगशेट रोड जरा ट्रैफिक ज्यादा थी तो हम लोग वहाँ से पूना कॉलेज के पास से हम लोग आ रहे थे. डॉक्टर साहब को बोला गाड़ी रोको डॉग बिकॉज मैंने देखा कचरे में छोटा सा एक पपी था और वो कचरे में कुछ खाना ढूंढ रहा था. मैं गाड़ी से उतरी, आई वेंट टूवर्ड्स दैट बिग हीप ऑफ कचरा था वहाँ. मैंने वो छोटे पपी को उठाने की कोशिश की, उसके सर के ऊपर हाथ फेरा ऐसे, उसको मैं घर लाई. ही वॉज लिम्पिंग विद वन लेग. मेरे पास वो कुत्ता 4 महीने था. 4 महीने के बाद वो जो अडॉप्ट हुआ है, आप मानेंगे नहीं, वो एक मल्टी बिलियनर के घर वो अडॉप्ट हुआ है एंड ही रोम्स अराउंड इन अ मर्सिडीज.
जमा खर्च काही का असेना, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याची काळजी पुरेपूर घेतली जाते हे मात्र नक्की.
नाउ द चॅलेंज इज द मिशन पॉसिबल शेल्टर. समजो 25% खाली बना है वो, उसको और बहुत आगे बनाना है ताकि हम लोग और बहुत सारे जानवरों की मदद करें. पर इट्स जस्ट डॉक्टर साहब, डॉक्टर कसबेकर एंड माई सेल्फ स्ट्रगलिंग. वी आर स्ट्रगलिंग एंड अलोन इट इज नॉट पॉसिबल फॉर अस. हमको एक हॉस्पिटल बनाना है ये जानवरों के लिए, स्पेशली होमलेस. हो सके तो जितना हम ये बड़ा बनाए और जितने कुत्तों की, बिल्लियों की या दूसरे जानवरों की मदद कर सके हमको करना है.
ह्या कामासाठी अनेक हातांची गरज पडणार आहे. तुम्हाला जर मदतीचा हात पुढे करायचा असेल तर मिशन पॉसिबलच्या फेसबुक पेज वर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
ये नहीं सोचे ये रास्ते का है और ये ब्रीड डॉग है और ये क्या बोलते हैं इसकी कीमत इतनी है और उसकी, ये एक आइटम नहीं है. ये एक जानवर है जिसके अंदर एक, जैसे मैंने बोला, एक आत्मा है. तो रिस्पेक्ट दिस आत्मा एंड प्लीज गिव होम्स टू दीज एनिमल्स.
आणि त्याही पलीकडे त्यांना जनतेसमोर एक कळकळीची विनंती मांडायची आहे.
अगर अडॉप्ट कर सकते हैं डॉग्स, आप में कपॅसिटी है, प्लीज प्लीज आप अडॉप्ट करें.
पद्मिनी स्टंप, डॉक्टर रवींद्र कसबेकर आणि अमरसिंग जाधवराव यांच्या कामामागे कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही पर्सनल असा हेतू नाही. त्यांचं म्हणणं इतकंच आहे की
अगर मैं 350 कुत्तों को अगर घर दे सकती हूँ और शेल्टर दे सकती हूँ तो 1-2 कुत्तों को संभालने से कोई बात की कमी नहीं होती है.
संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं त्यात ते म्हणाले होते, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. त्यातला शेवटचा शब्द आपण विसरलो आहोत का? मग हे आपण कधी ठरवलं की प्राण्यांना आपल्यापेक्षा जगण्याचा कमी हक्क आहे? माझं असं म्हणणं अजिबात नाहीये की तुम्ही आत्ता जाऊन एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला दत्तक घ्या. केलं तर मला आवडेल, पण ते सगळ्यांना शक्य होणार नाही हेही मला कळतंय. काहींना प्राणी आवडत नसतील, काहींना अलर्जी असेल, काहींना इच्छा नसेल, तर काहींना ते खरंच शक्य नसेल. काही कारण असू शकतं. मी खुद्द लहान असताना कुत्र्यांना घाबरायचो, त्यांच्यावरती चिडायचो सुद्धा, पण मी बदललो. पद्मिनी स्तंभ जितकी भूतदया मला दाखवता येणार नाही कदाचित, पण त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन माझं वागणं नक्की बदलणार आहे. डॉक्टर कसबेकरांनी एक सुंदर उदाहरण दिलं.
व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. मी लहान असताना बॉल घेऊन बसायचो बरं का संध्याकाळी. बॉल मारायचं भिंतीवरती, बॉल परत यायचा, मी ग्लोव्ह होते, ग्लोव्हनी पकडायचं, क्रिकेट खेळायचो खाली. बाबा बसायचे बाल्कनीमध्ये, बाबा म्हणायचे याच्यातून काय शिकतोस की नाही. म्हणलं काय शिकायचं याच्यामध्ये, तू लहान हळू बॉल मारला तर काय होतं? तर म्हणलं ते हळू येतो बॉल, आणि जोरात मारला तर जोरात. म्हणलं आयुष्य तसंच असतं, तू चांगलं केलं की चांगलं येतं, वाईट केलं की वाईट येणार तुझ्याकडे. तेव्हा बोलू नको मी काय केलं म्हणून. यू रिट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. मग आरशाच्या समोर उभं राहायचं आणि बोलायचं म्हटलं त्या माणसाला बघून, असे माझे बाबा म्हणायचे.
मग ह्या प्राण्यांना थोडी दया दाखवून त्यांना आपलं जर म्हटलं, तीच दया, तोच आपलेपणा त्यांच्याकडून आपल्यालाही मिळणार, नाही का? पद्मिनी स्टंप, डॉक्टर रवींद्र कसबेकर आणि अमरसिंग जाधवराव प्रमाणेच पुण्यात बरेच असे दयाळू आत्मे आहेत जे ह्या मूक जनावरांच्या सेवेत आहेत. मग त्या रजनी आंटी असो किंवा बाळू उदघडे असो किंवा भिडेताई असो, पद्मिनी स्टंप आणि मिशन पॉसिबलची कहाणी ऐकवण्यामागे हेतू फक्त इतकाच की तुमच्याही आजूबाजूला जर कोणी असा लढवय्या असेल तर त्याला तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. MH 935 वर फक्त लढ म्हणाच्या ह्या भागात पद्मिनी स्टंप यांची कहाणी प्रस्तुत करण्यामागे अनेक लोकांचा हातभार लागला. इन नो पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ अपिअरन्स, पद्मिनी स्टंप खुद्द, डॉक्टर रवी कसबेकर, अमर सिंग उर्फ अण्णासाहेब जाधवराव आणि मिशन पॉसिबल या शेल्टरचे सगळे व्हॉलंटियर्स आणि ऍक्टिव्हिस्ट या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ह्या भागाचे निर्माण रेड एफ एमच्या स्टुडिओज मध्ये रेड एफ एमच्या अख्ख्या टीमच्या सहाय्याने झाले. तुमच्या ओळखीत जर कोणी अशी व्यक्ती असेल जी आपल्या परीने समाजात एखादा चांगला बदल आणण्याचा प्रयत्न करते तर आम्हाला त्यांच्याबद्दल नक्की सांगा. माझ्या फेसबुक पेजवर संपर्क साधा facebook.com/rjshrikantredfm किंवा LADH आणि तुमचं नाव लिहून एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8975935935. फक्त लढमनाच्या पुढल्या भागात आपल्या सोबत असणार नितीन जिराफे, नमिता सप्रे आणि प्रीतम गांधी यांना सोमवारी 6 तारखेपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता माझ्या म्हणजेच श्रीकांत सोबत MH935 वर तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.